शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राचा, तसेच कड्या कपारीने आणि त्यातून वाहणाऱ्या नद्यांनी नटलेल्या महाराष्ट्राचा गौरव करताना मावळ्यांच्या पोलादी मनगटाने मिळवून दिलेल्या स्फूर्तीतून शब्द उमटतात ते हे।
कपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी हिमथळीच्या तट्टानाया हिमथळीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी बाजा जय महा सिंहगर्जतो शिवशंभुराजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा छाती वरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी चिजला देश गौरवा साडी चिजला दिल्लीचे ही तत्त्व राखी तू महाराष्ट्र माझा